नवऱ्याची बायको लाडकी, नवऱ्याची बायको लाडकी, संसार मोडकी सांगे नवऱ्याला,
झालं काय एवढं रडायला?
माझा हाल वनवास बघून सारं गाव हसतय तुम्हासनी.
का त्यांच्या बाच काय खाल्ले का काय हसायला?
कवा करायचं तरी तुम्हासनी?
मला नाहीये तुझं पटत.
नाहीच पटायचं. तुम्ही आपलं तेलाच्या बैलावानी राबवून आईच्या हातावर पगार आणून द्या आणि ती घालून दे लेकिसनी शेळीवानी चारा. तुम्ही निघालायसा नाव नाव वाढत. तुमच्या अंगाकडे बघितलं की काळीस कस झरझरत.
अगं अंग मोडून काम केल्या बगार पोट भरल कसं कारभारणी?
असं काय लागतंय आमच्या दोघांच्या पोटाला? माझ्या आईबाच्या घरात हिंडून फिरून शान खाल्लं तरी सोपायचं नाही. एका महिन्यात तुमची तब्येत कशी सुधारती या ते बघशिला मग.
असं काय काय घालणार आहेस मला?
माझ्या आईबाईच्या घरात मला काय कमी हाया? ऐकून तरी घ्या.
कारभारी जरा माझ ध्यान धरा, दुधाची मसियत घेईन ग, शेरान दूध मी पाजीन ग.
मग नाही तर वांजुटी असायची.
दूध नाही पण शान तरी दी.
दुधाची मसियत घेईन ग, शेरान दूध मी पाजीन ग, तुपात खारका भिजवीन ग, पैलवानी खुराक चालीन ग. माझ्या रागू माझ्या रागू माझ्या रागू.
पैलवानी खुराक मिळाल्यावर मग काय कारभारणी? तालमीत रोज मी जाणार, कुस्ती मेहनत करणार, हिंडून फिरून खाणार आणि राजावानी डुलणार. होई पर कारभारणी तुझी आई ठेवून घेईल ना आमासनी?
माझ्या आईचं पाहिजे कशाला? तुमच्या आईवानी खाली खायला घालून वाजण लात मारणारी नव माझी आई. तळ हातातल्या फोडावानी झेलील तुम्हासनी.
बर तर मग चल जाऊ.
आता कसं बोललासा बर? नवरा असावा तर असा
आणि बायको असावी तर अशी. दोघांनी सोडिले घर, दोघांनी सोडिले घर, पडले बाहेर मजा करण्याला. महिना तरी हा लेना विचार याचा कळला. सासूबाईनी उगारी रे शस्त्र, जावाई अडबडला जावाया. कारभारणी सासूच्या घरात आल्यापासनं चांगलं पैलवानी खुराक मिळालं मला. दिसभर कामात न कंबार वर नाही माझी, पोटावरी राहिल्यासारखं झाले मला. सासू तरी अर तुऱ्याशिवाय बोलव ना.
काहीतरीच बोलायचं. जावाला दिला कापडे धुवाया. दमा आई, अग ए आई, अग साबण कुठं आया?
नदी काची चिखल माती लावजा म्हणावा, साबण लावतुया. कुठला बॅलिशीट राहिवाय हो? जावायाचं पदक आलं ह्याला.
आई ते बाहेर आहेत, जरा हळू बोल की.
ए त्याचं भ्या तुला का मला? आई बापा संग भांडून बायकूच्या तालावर फिरणारा नवरा नवा, जत्रातला भावरा फिरविल तसा फिरवतोय. वर्षातनं एकदा शंकर निगवराय आली तर एक दिस राहतात आणि तुम्ही बसलाय असं की हरिवाळीची मुळी खाऊन.
काय झालं काय मामी?
कवा तुझं डोळं उघडतील तवा दिसल.
मामी तुमच्याकडे काय नाही बघा, हिच्याच अंगात तिडा आया.
मग तुला ते तिडा निघत नाही का? तू कोण बापे आहेस का फप्पाई? घर फोड्या लिकीच तोंड बघून आहे. लेख बघावी नांदतली आणि सून बघावी जाणतली.
मामी मला नाही त्या चाड्या सांगून इकडे आणलं बघा.
मीच आणलं होय, माझच पाप. तुम्ही नाही म्हटलं असता तर काय उचलून आणलं असत?
ऐक जावया, कशी वळ्या लागली अशी वळ्या. नारळ ठेव आणि पड पाया, अजून तरी अक्कल येऊ दे.
मामी मी आता काय करू, आई पुढे तोंड घेऊन जायची लाज वाटते.
अरे अरे, जलम देणारी माता म्हणजे समिंदर आहे समिंदर, तिच्या पोटा सार काय खपत, आईचं आतड तकलाच असत, माई लेकराची ताटा तूट कुणी बी करू नये, माझही पोट पाणी पिकलंय बाबा.
मामी मामी तुम्ही मी मला अक्कल देणारी आईच आहेसा, मी जातो.
बाबा र माझ्या वासरा तू, आता मात्र माझा जावाय शोभतोच खरा, तुला अक्कल याया पायी नाही नाही ते मी काम सांगितलं म्हणून राग धरू नकोस बर का बाळ. अगं ये घर फोडे जा आपल्या नवऱ्या संग.
आई मी कवा नाही म्हटलं.
मला नाही तुझं गौर वाटत, सासू सासरा धीर जावा संग गोडीने राहून त्यांचा आशीर्वाद घेऊन माहेर आला असीन तवा तुला माझी लेक म्हणून पोटा संग धरून आयार मायार करीन. जा
मामी जातो मी.
आसो आशीर्वाद मला सासू माये, आसो आशीर्वाद मला
सासू माये, आसो आशीर्वाद मला सासू माये, आसो आशीर्वाद मला.
कारुण्याचा कैप चढला धुंदी मध्ये रस्ता चुकला, ताळ्यावर अनाय मजला मामी तुम्ही कारण झाला, मने फिराजी हा सुखाचा मार्ग मजला.